आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या सर्वपक्षीय बैठक. केवळ 3,25,000 शेतकऱ्यांनी घेतला रब्बी हंगामासाठी पीक विमा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधणार आणि भारताचा हॉकी संघ सुलतान अजलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत. संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. लोकसभा आणि राज्यसभेतल्या सर्व पक्षांच्या नेत्यांशी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू चर्चा करणार आहेत. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांच्या सदस्यांना विनंती करेल. राज्यातल्या 243 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार संपायला 2 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रापूर इथं प्रचारसभा घेतली. विकास आराखडा घेऊन भाजपा जनतेकडे जात आहे. भाजपाकडे नीती नियत आणि निधी असल्याने भाजपाच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. याशिवाय वाशिम आणि गडचिरोली इथं मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभा घेतली. सत्ता आली तर गडचिरोलीला स्मार्ट सिटी बनवू असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदगीर इथं प्रचारसभा घेतली. शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर इथं भाजपाचे खासदार डॉ भागवत कराड यांनी तर कन्नड इथं आमदार संजय जाधव यांनी प्रचारसभा घेतली. गंगापूर शहर सक्षम सुरक्षित आणि सुंदर बनवण्याचा भाजपाचा संकल्प असल्याचं कराड म्हणाले. तर संजय जाधव यांनी कन्नड शहरासाठी कोणकोणती विकास कामं करण्यात येतील याची विस्तृत मांडणी केली. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार नाहीत, तसंच महायुतीतल्या कोणत्याही पक्षाबरोबर युती करणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी सांगितलं. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची धामधूम सुरू असताना टिटवाळा इथं शिवसेना कार्यकर्त्याची काल रात्री हत्या झाली. 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या हत्येमागे संपत्तीचा वाद किंवा एखादा जुना वाद आहे का, किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतल्या वादामुळे ही हत्या झाली आहे का, याचा तपास केला जाईल असं पोलिसांनी सांगितलं.
सिंधुदुर्ग पोलिसांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यासह 3-4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजपाचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी केलेल्या घुसखोरी प्रकरणी केनवडेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला. यामागे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा हात असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. गुन्हा उघड करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, गुन्हा करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही असंही ते म्हणाले. रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी आतापर्यंत केवळ 3,26,168 शेतकऱ्यांनी 2,06,995 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षी सुमारे 55,00,000 शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता. राज्यातील विमा उतरवलेल्या क्षेत्राची एकंदर विमा रक्कम 820 कोटी रुपये आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 50,462 शेतकऱ्यांनी 33,012 हेक्टरवरील क्षेत्राचा विमा उतरवला आहे. त्यापाठोपाठ बीड आणि लातूर जिल्ह्याचा क्रमांक आहे. शेवटच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज येतात, त्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी मुदत संपण्यापूर्वीच पीक विमा उतरवण्याचं आवाहन पुणे कृषी विभागानं केलं आहे. देशाला बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम असणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉ अजय कुमार यांनी आज पुण्यात केलं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 149व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी 329 स्नातकांना त्यांनी पदवी प्रदान केली, त्यापैकी 15 मित्र देशातले आणि 15 महिला आहेत. विज्ञान शाखेचं रौप्यपदक कार्तिकी महेश्वरी, संगणक विज्ञानातलं रौप्यपदक अनन्या बालोनी, कला शाखेतलं रौप्यपदक अनुराग गुप्ता, बीटेक रौप्यपदक पुण्याचा विश्वेश भालेराव यांना मिळालं. मुंबईतल्या वायू प्रदूषणाच्या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्या मुंबईत हवेच्या गुणवत्ता विषयावर काँग्रेसकडून आयोजित बैठकीत बोलत होत्या. दूषित हवेमुळे दरवर्षी मुंबईतले 5,100 लोक आपले प्राण गमावतात असं गायकवाड यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासाचा हवाला देऊन सांगितलं. कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकच्या पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा पद्धतीनं वृक्षतोड होऊ नये अशी मागणी अभिनेते सयाजी शिंदे यांनी केली आहे. आगामी कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमधल्या तपोवन इथं साधुग्राम उभारण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे. या वृक्षतोडीला स्थानिक आणि पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांनी तपोवनला भेट दिली आणि पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण प्रेमींच्या भावना समजून घ्याव्यात असं आवाहनही त्यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 128वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, वेबसाईट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधत राज्याच्या पर्यटन संचालनालयानं येत्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचं आयोजन केलं आहे. मुंबईतल्या चैत्यभूमीला भेट देणाऱ्या अनुयायांसह पर्यटकांसाठी हे टूर सर्किट निःशुल्क असणार आहे. याअंतर्गत चैत्यभूमी, राजगृह, वडाळ्यातलं डॉ बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स महाविद्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, परळमधली BIT चाळ आणि फोर्टमधल्या सिद्धार्थ महाविद्यालयाचा समावेश आहे. टूर सर्किट अंतर्गत दररोज 3 बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्यात येईल. सहलीमध्ये सहभागी होणारे पर्यटक, अनुयायी यांच्यासाठी निःशुल्क प्रवास, सहल मार्गदर्शक, अल्पोपहार आदी सोयीसुविधा पर्यटन संचालनालयाद्वारे पुरवण्यात येणार आहेत. सदर टूर सर्किटची सुरुवात चैत्यभूमी दादर मुंबई इथून सकाळी 9:30 वाजता होऊन सहलीचा समारोप चैत्यभूमी दादर इथं होणार आहे. महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी सर्व सरकारी विभाग, निमशासकीय संस्था तसंच खासगी आस्थापनांनी लैंगिक छळ प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व आस्थापनांनी तातडीनं अंतर्गत समिती स्थापन करावी असं आवाहन महिला आणि बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केलं आहे. ज्या कार्यालय आणि आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत त्यांनी अंतर्गत समिती स्थापन करणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भारताचा हॉकी संघ सुलतान अजलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. इपोह इथं झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं कॅनडावर 14-3 अशा गोल फरकानं दणदणीत विजय मिळवला. युवराज सिंगनं 4 गोल केले. दुसरा उपांत्य सामना बेल्जियम आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. मात्र बेल्जियम गुणतालिकेत 10 गुण मिळवून अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडला अंतिम फेरीत पोहोचायचं असेल तर त्यांना उपांत्य सामना किमान 6 गोल फरकानं जिंकावा लागेल. मुंबई येथील जोश अर्थात ज्वेलरी ऑक्युपेशन्स स्किलिंग हब इथं आजपर्यंत 750 उमेदवारांनी प्रशिक्षण घेतलं असून त्यापैकी 127 जणांनी अत्याधुनिक दागिने उत्पादन कौशल्य प्राप्त केलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या संकल्पनेतून जोशची स्थापना झाली आहे. क्षयरोगमुक्त भारत अभियानाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात एक्सरे तपासणी आणि जनजागृती उपक्रम राबवला जात आहे. यात 1 जुलैपासून आतापर्यंत जिल्ह्यातल्या 2,36,494 नागरिकांची तपासणी करण्यात आली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासह शासन व्यवस्था अधिक पारदर्शक करण्याच्या उद्देशानं रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयानं नागरिकांसाठी 7038391064 हा विशेष व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. हवामान. राज्यात गेले 24 तास सर्वत्र हवामान कोरडं होतं. विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली. गेल्या 24 तासात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 10.2° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. राज्यात पुढचे 2 दिवस सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होईल अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या सर्वपक्षीय बैठक. केवळ 3.25 लाख शेतकऱ्यांनी घेतला रब्बी हंगामासाठी पीक विमा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधणार आणि भारताचा हॉकी संघ सुलतान अजलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.